चीनीमंडी.com पॉडकास्ट।
25 ऑक्टोबर पर्यंत सुरू व्हावा रमाला साखर कारखाना। रवींद्र मुखिया। सहकारी साखर कारखान्याचे माजी उपसभापती रवींद्र मुखिया यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापकांची भेट घेतली। शेतकऱ्यांनी मागणी केली की नवा गाळप हंगाम 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू करावा, शेतकऱ्यांचे उर्वरित देय ताबडतोब करावे। शनिवारी शेतकरी साखर कारखान्यात आले आणि व्यवस्थापक डॉक्टर आर बी राम यांना भेटले। रवींद्र मुखिया यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, आतापर्यंत उर्वरित देयावर व्याजही दिलेले नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, साखर कारखान्याच्या यार्डची दुरुस्ती करावी, साखर कारखान्यात अर्धवट राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, रमाला कारखान्याच्या खरेदी केंद्रांना चालवले जावे, बोगी आणि ट्रॉलींच्या गेल्या वर्षीच्या वजनालाच स्वीकृत केले जावे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली। त्यांच्यासोबत बिजेंद्र बुडपूर, जितेंद्र पवार, लोकेंद्र, भूपेंद्र तोमर, सुमित चौधरी, हरेंद्र कुमार, धर्मवीर सिंग, ओमपाल सिंग आदी उपस्थित होते।